आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय सरकाराचे लायब्ररी धोरण 2034 मंत्रीमंडळान काल मंजुरी दिल्या. बेगीनूच हे धोरण चालीक लायतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत दिली.
लायब्ररी पॉलिसी फर्स्ट टाइम एका अप्रुवल दिला. आमी पळयता की आर्ट एंड कल्चरच्या अंतर्गत वेगवेगळे कडे लायब्ररीज ह्यो पंचायतींनी चलता, तालुका लायब्ररीज चलता, डिस्ट्रिक्ट लायब्ररीज चलता. 90 लायब्ररीज ज्यो आहा ह्यो आमी ई लायब्ररीज कन्वर्ट करपाक घेतल्या. तातूंतल्यो 10-12 लायब्ररी ऑलरेडी ई लायब्ररीतल्यान कन्वर्ट जाल्यो आनी उरलेल्यो थोड्या दिसांच्या भितर त्यो कन्वर्ट जातल्यो. ती वाडपाक जाय. आजकाल यंग भुरगे हे वाचन संस्कृती कडे कमी वता, जेणे करून तेजी हॅबिट तांकां लागची. हाज्या खातीर लायब्ररी पॉलिसी आसा पळय ही फायनल केल्ली आसा.
बांधकाम वेवसायाकडे संबंधित आशिल्ल्या वाहनांक आता नोंदणी वेळारूच एक रकमी शुल्क लागू जातले. तांकां नूतनीकरण करपाची गरज ना अशी माहिती मुखेलमंत्री सावंत हांणी मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत दिली. त्या भायर खण वेवसायांत आशिल्ल्या ट्रककारांच्या रिणा खातीर एक रकमी रिणाची सवलत येवजण 2027 मेरेन वाडयल्या अशी माहिती तांणी दिल्या. नव्या आनी नवीकरणीय उर्जा खात्यान 6 नव्या पदां खातीर मंत्रीमंडळान मान्यताय दिल्ल्याची माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांक करियरा विशीं मार्गदर्शन दिवन विद्यार्थ्यांचे नोकरी वा वेवसाय विशीं समुपदेशन करपाक जाय. दरेकी शिक्षकान वर्साक 10 विद्यार्थ्यांची जापसालदारकी घेवपाक जाय. हातूंतल्यान बेरोजगारी बऱ्याच प्रमाणांत उणी जातली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री सावंत हांणी काल खानोळ्या सरकारी कला विज्ञान आनी वाणिज्य महाविद्यालय कॅम्पसांत नव्यान बांदिल्ल्या अहिल्ल्या ह्या चलयांच्या वसतीघराचे उक्तावण केले. त्या वेळार ते उलयताले. कार्यावळीक आमदार गोविंद गावडे, आमदार राजेश फळदेसाय, महाविद्यालयाच्यो प्राचार्य पूर्णकला सामंत आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ली. शिक्षणा खातीर इश्कोला महाविद्यालयांनी सरकार सुविधा तयार करीत आसा. विद्यार्थ्यां खातीर बऱ्योच येवजण्यो आसा. बरेच विद्यार्थी पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेवन घरा बसता. शिक्षकांनी UPSC, बँकिंग अशा तरेकवार परिक्षांची माहिती दिवपाक जाय अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. नगर नियोजन खात्या वतीन केळशी जमनीचे रिस्टोरेशनाचे काम हातांत घेतला. जमनीच्या रुपांतरणाचे न्हय असे स्पष्टीकरण नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.
Reverting the land to its original form of paddy field and other things. You cannot convert a paddy field in that particular area. The way it was represented after going through the file, they have taken a decision that it has to be reverted and it is notified.
आणि किने असले जे स्टडी करता तरह एनालिसिस केल्या जे असले गोष्टीचे दिसता ते नईचे देगेक भी आम्ही पळयता की फॉरेस्टर भी ऍक्टिव्ह केला. वडल्या प्रमाणात आम्ही कन्झर्वेशन अँड लँड प्रोटेक्शनचे काम आम्ही चालू केले असा ते आम्ही करतो.
गोंय नुस्तेमारी खात्यान विभागीय गस्त जहाजाचो उपेग करून गस्त कारवाय केल्या. ह्या वेळार शेजारच्या राज्यांतले 8 नुस्तेमारी जहाजाक धरल्यात. ते भायर दर्यादेगेवेल्या पुलीस आनी थळाव्या नुस्तेमारांच्या आदारान आनीक 5 नुस्तेमारी जहाजां खात्यान धरली. ही कारवाय कोलवा आनी बानावले वाठारांत जाल्या. जाल्यार हो बेकायदेशीर नुस्तेमारीचो प्रकार थळाव्या पारंपारीक नुस्तेकारांनी गोंय नुस्ते वेवसाय संचालनालयाच्या नदरेक हाडून दिलो. जप्त केल्ले चडशे ट्रॉलर्स कर्नाटका राज्यांतले आसात जाल्यार तांणी ताल्ल्यांची नुस्तेमारी केल्या अशी माहिती गोंय नुस्ते वेवसाय संचालनालयाच्यो संचालक शर्मिला मंतेरो हांणी दिल्या. राष्ट्रीय पात्रताय प्रवेश चाचणी म्हळ्यारच नीट परिक्षा अंदू 3 मे जातली. ह्या दिसात परिक्षे संबंधी प्रशासनान केल्ली तयारी पळोवपा खातीर काल दक्षिण गोंय जिल्लोधिकारी एग्नाक्लिटस हांच्या अध्यक्षते खाला माथानी साल्दाना प्रशासन इमारतीन बसका जाली. 22-25 एप्रील ह्या काळांत राज्यांत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आज आनी फाल्यां पावसा बरोबर उश्णताये खातीर येलो अलर्ट जारी केला. जाल्यार 25 तारखेक फक्त उश्णताये खातीर येलो अलर्ट जारी केला. आज राज्यांतले चडांत चड तापमान 35-36 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 25-26 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. जिनो स्पोर्ट्स क्लब आनी साळगांवकर क्रिकेट क्लबान बुधवारा जाल्ल्या गोवा क्रिकेट असोसिएशन प्रिमियर डिव्हिजन 1 डे लिगाच्या मॅचींनी जैत मेळयलें. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यक वृत्तवाचक सीजी ऑपरेटर पदा खातीर इच्छूक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करूंक शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर नैमित्तीक पदा खातीर तात्पुरत्या करारा खातीर अर्ज मागयता. अर्ज मायाच्या 17 वेर मेरेन करूं येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 7:20.